ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। श्रीकृष्णचैतन्य प्रभुनित्यानन्द श्री अद्वैतगदाधर श्रीवासदिगौरभक्तवृन्द हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। सकळापाशी पुढे आमगेल गुरुदेव परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज आणि आमगेल गुरु देवालय गुरुबंधू परम पूज्य भक्तिचार्य स्वामी आणि आमगेल परम गुरुदेव कृष्ण कृपा श्री मूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हांगेल चरणारी हांव दंडवत प्रणाम करता, तांगेल आशीर्वाद घेता आणि तुमकां सगळे वैष्णवांक प्रणाम करून आयच्या प्रवचनाक सुरवात करता। वंचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एवच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। तामगेल आयचो विषय द कॉन्फिडेन्शियल रिझन्स ऑर सिक्रेट बिहाइंड द अपियरन्स ऑफ लॉर्ड जगन्नाथ। जगन्नाथ भगवंतू बारी विचित्र भगवंतू, सहज सुलभ जावन तांकां तांगेल बद्दल तांगेल विशयांतू कळची भारी कष्ट आसा। त्या निमित्त पुरा आचार्य आणि पुरा आमगेले स्वामी आसा ती, आमगेले आचार्य आसा ती, आमगेले संप्रदायांतले फुडले आचार्य आसा ती, त्यांनी पुरा आमकां समजावन सांगितलं आसा। त्या निमित्त आमकां जगन्नाथांचं रहस्य थोडे थोडे इतके म्हणून कळता। तर आचार्याल कृपे शिवाय आमकां हे कसले रहस्य देवा भितरले कळचे साध्य ना। त्या खातीर सगळ्या पुढे आमी केन्नाय खंयचीय कथा काणी सांगचे पुढे आमगेले पुरा आचार्यांक वंदन करूं आस। त्यांनी केन्ना दय करता ती तेन्ना हे जगन्नाथ चैतन्य महाप्रभू राधा कृष्ण वृंदावन ह्या पुरा कठीण विषयांतले जे रहस्य आस ते सुलभ करून आमकां कळटा। नातल्यारी आमगेले आचार्य केन्नाय ना आसल्यारी आमकां हे कशें कळचें आशिल्लें। तांगेल दय आसा म्हणून आमकां हे पुरा रहस्यमय विशय थोडे थोडे जाल्यारी कळचाक फाव आस म्हण आम्ही अपास एक पंथा सगळे आचार्यांक प्रणाम करूया आणि आयचो विषय सांगचो प्रयत्न करूया। तसे जगन्नाथ आमगेले त्या हॉस्पिटलांत जगन्नाथ मूर्ती आसा, आमगेले जगन्नाथ बलदेव सुभद्रा सुदर्शन चक्र आमगेले देवस्थानां आसा, लायक लायक श्रृंगार करता ती। केन्ना पेशंट थंय येता ती तेन्ना सर्वे प्रश्न म्हळ्यारी हो देव अशें कशी, हे देवा हात इतना पांय पांय इतना ती अशी ते दोळे वडवड करून दवरले ती, अशी एक कॉमन सामान्य प्रश्न येता। तेन्ना ते जगन्नाथाचे दर्शन आस पळय तेची तांकां जिज्ञासा उत्पन्न करून तांगेले विशयांतू म्हायती मेरी नॉलेज प्राप्त करूं खातीर ही सहाय करता ती। तांगेले रूप अशी आसा की तांकां पळयले सुद्दां प्रश्न येता की अशी कशी आणि अशी कशी म्हणल्यारी सांगच्याक एक चान्स मेळटा ते कशी म्हणून मेरी ते पुरा कहाणी सांगूक एक ऑपॉर्च्युनिटी मेळटा। तशें त्या खातीर जे जगन्नाथाचे जे दर्शन आस तेची व्हडले कृपा निधान आस मेरी कृपा सागर आस पळयले सुद्दांची तांगेले विशयांत जिज्ञास निर्माण जाता। तर ह्या विचित्र जे जगन्नाथ स्वरूप आसा ते प्रेम स्वरूप आसा। जगन्नाथ स्वरूप राधा राणी विशयी जो प्रेम आसा तांकां त्या विरहांतू ते विचित्र रूप निर्माण जाला। ताची मस्त मस्त कहाणी आसा ती, ताची एक कहाणी आमी गेल्ले पंथा शेनवारा सांगल्या की कशी देवान तागेली कहाणी आयकताना कृष्ण आणि बलरामानी ते विचित्र रूप धारण केले, महाभाव प्रकाश म्हणून रूप धारण केले। ते एक कारणे स तशी चार की पांच कारणे सती ज्या निमित्तान द्यावानी है विचित्र रूप धारण केला. तातून एक कहाणी अनेक अशी असत, म्हणजे आमगेल आयची सुरवेची आणि लास्ट टाइम फर्स्ट म्हणाले आज सेकंड कहाणी. द्वारकेंतू कृष्ण वृंदावना दाखवून मथुरा संपकेलं ती मागेरी थंय दाखवून द्वारके गेल्ले ती आणि द्वारकेंतू आणि ताजे मागीर वचून हस्तिनापूर गेल्ले ती आणि केन्ना दोन भायर पडल्या पळय तेन्ना दोन राक्षसा वट्टू लढाई करून तांकां मारचें काम चालू आसा. म्हळ्यार जगांत तूं अनंत राक्षस आशिल्ले, तांतू 90% ऑफ चड राक्षस जरासंधान वट्टू करून सत्रपंथा आक्रमण करून तांगेले वध देवान केला. म्हळ्यार देव देव आसा, तगेले वरी मोग करतले मस्त मनशां आसा ती, तरी पण तगेले वेरी शत्रुत्व करणारी मनशांय मस्त आसा ती. जगांत तूं देवूय स्वता आयल्यार ताकाय शत्रूय आसा आनी मित्रूय आसा. देवा दृश्टीन कोणाय शत्रू ना, पण देवाक शत्रू म्हणटाले मस्त मनशां आसा ती. त्या खातीर ह्या जगांत तूं आमी केन्ना जन्म घेतात केन्ना देवाक शत्रू म्हणटाले मनशां आसा ती, तर आमकांय शत्रू हांगा आसता तिची. त्यामुळे शत्रू ना आशिल्ली जाग म्हळ्यार एकाची खंय गोलोक वृंदावना गेल्ले मागीर वैकुंठा गेल्ले मागीर थंय आमकां शत्रू ना ती. तर शत्रू शत्रुत्व आशिल्ले मस्त मनशां वटू ताका तांकां गोत्व आशिल्ले मी ती तांणी मुद्दाम कोणाकय सांगनी की तांगेल वृंदावना वटू मस्त प्रेम आसा म्हणून. कारण तूं राजनितीन तूं कसो जाता, राजनिती आसतना केन्ना आमगेलें शत्रुत्व जाता, तेन्ना शत्रुत्व जाताना शत्रू कोणावर मोग आसा, खंय तागेली आसक्ती आसा म्हणून शत्रू ही शत्रू अभ्यास करता आसा. तशी कृष्णान जरी ओपन करून सांगले आशारी की मगेल राधा राणी मस्त मोग आसा, गोपीर मस्त मोग आसा, वृंदावना मस्त मोग आसा, तर त्या पुरा शत्रू येऊन वृंदावनात आक्रमण करता ती आणि पुरा ब्रजवासींक नंद बाबाक आणि यशोदामाईक आणि सगळ्यांक कष्ट देता ती. म्हणून तांगेल वगैरे मोग अशे निमित्ती कृष्णान कही पण कही केदनाय त्या वर्णन करणी की ताका कितले गोपी आणि वृंदावनार मोग अस म्हणू. बाकी आतात वाजतान कळलेले की खही पण कृष्णान सांगेल ना की ताणे तागेल राधा वयले प्रेम गोपी वयले प्रेम ते पुरा गुप्त दवरले आशिल्ले. केदना केदनाय मात्र रुक्मिणी आणि सत्यभामा सांगेल असं, केदना केदनाय नारदा वट्टू लिहिलं करून सांगेल असं, पण आम जनतेन तू पब्लिक करून केदनाय सांगनी. ताजी मागशी भावना अशी आशिली की कृष्णाक येच नाशिली की तागेल्या मनान तुले मोगू वित्त वयलो मोग ताणें अगर प्रकट केल्ल्या री तागेले शत्रू विंगड भावनेन ती ते इन्फॉर्मेशन पिकअप करता ती आणि ताचे दुरुपयोग करून वृंदावनारी आक्रमण करता ती आणि त्या पाप मनशांक मस्त कष्ट दिता ती. त्या खातीरी कृष्णान तागेल विरह आस पळय तो स्वता भितरी एकल्यानच एकांतान तो भोगला ताणें, ताकाय सहन जायनाशिले. रुक्मिणी वट्टू बैसून जेवण जेवताना पिशा मणके करचे आशिले, राधे विशाखा ललिता. रुक्मिणी प्रश्न पडत आशिल्लो कोणाला नाव घेता तुम्ही, मागीर राती केन्नाय न्हिदल आसत ना, मद राती उठून रापचे आसा हांतला री आणि राधे आणि अम्माक आणि अन्न आपोवचे आसा. तेन्नाय प्रश्न पडत आसा कसं न्हय कोणाला नाव घेता तुम्ही, सांगचे आसता न्ही की तुमकां सांगू जायना म्हाका ते बारीक कष्ट सांगचे आस, मगेल मनान तूं तांगेल विशय कसन भावन आस कसन मोग आसा म्हणून म्हाका सांगचे जायना आणि सांगचे म्हाका बारीक कश्ट सांगतना म्हाका रण येता, मगेल भावना म्हाका कंट्रोल करूं जायना अशें म्हणून देवान मस्तपंत विशय तो कॅन्सल केल्लो आसा. पूण एक दिसू कृष्णाक तांगेल राधा राणीलो विरह जो आस पळय तो सहन जायनी आणि कृष्ण एकलो आशिल्लो तेन्ना आणि तेदना बेसूच जाल्ले ती बोध चुकला. तेदना राधा राधा म्हणता 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 बोध चुकला. तेदना नारद मुनी थंय आयले, नारद मुनी थंय येवन वृंदावना विशयान तूं लिहिल्या विशयान तूं पद म्हणला, विच मिन्स नारद मुनी केम अँड सँग द ग्लोरीज ऑफ वृंदावन धाम अँड द लिलाज ऑफ वृंदावन. त्या लिला आयकून नारद मुनी फार रहस्य गोत्त आसा. नाराज बनू लागू नू कसं नाही रस निपेल ना. तर नाराज बनून त्या गोत्त जाऊन वृंदावना लिहिलं ते पद म्हणून सांगल्या. त्यात ना कृष्ण अपास बोधार येतात आणि तत्क्षण रथ आपणू रथार बैसुनू वृंदावना म्हणतात. खय होत्या वृंदावनं तू त्यांना निंदावना पावलं तक राधे रागी वचून पावतात. राधा त्यांना दुःखांत असनू विरहांत असनू मस्त भारी दुःख करू बोध चुकल्या म्हणके पडलेलं अस त्यांना तिघेल त्या स्वरूप पळून कृष्णाक भारी बेजार झाला. तिघेल ती प्रेमपूर्ण विरह अवस्था उत्कट अवस्था पळून कृष्णाक भारी बेजार झाला. त्यांना त्या राधेका आणि केदना कृष्णान पळयनी आशिले. कृष्णान राधेक पळयनी, राधे कृष्णान पळयनी की विरह अवस्थेन तू कृष्ण कशी अस म्हणून राधेन राधेनं कृष्णाक पळेल ना. आणि राधा कंचे अवस्थे अस म्हणून कृष्णा पळेल ना. दोघांनी एकमेकांक विरह अवस्थे पळयनी. त्यांना फर्स्ट टाइम केदना कृष्ण राधा पळयता त्यांना कृष्णाक असह्य झाले, भारी दुःख झाले आणि तागेले डोळे वडवड झाले ती ब्राईट अँड बिग अँड वाईड. तागेल हात आणि पायर पाय भोतर अंगा भितरी प्रवेश केला. ती तांगेले मुख कमलच पळय ते बिग स्माईल व्हडले हास जाऊन अशी दिग झाला आणि कांना ते पावला. त्या अवस्थेक म्हणतात ती महाभाव प्रकाश म्हणून. त्याखातीर म्हणतात की जगन्नाथ म्हणा माधुर्य रस घनायती मूर्ती. म्हणजे माधुर्य अस एक नमुने रस अस त्यात पुरा गोपी ओट्टू अस किंकरी ओट्टू अस सहचारी ओट्टू अस आणि सखी ओट्टू अस अष्टसखी ओट्टू अस महासखी ओट्टू अस परमसखी वसू अस परमेष्ठी सखी ओट्टू अस. पण ताजे सर्वोत्कृष्ट स्वरूप अस ते जगन्नाथ कृष्ण आणि राधाराणी काही तांगेल ओट्टू अस घनायते म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड. त्या माधुर्य रस कॉन्सन्ट्रेट जाऊन राधा आणि कृष्णा लागी प्राप्त झालेलं अस त्या जगन्नाथ स्वरूप जे अस तक्क म्हणतात की राधा विरह विधूर म्हणजे राधा राणी प्रती विरह भाव केदना अति उत्कट सरार पावता. त्या अवस्थेक म्हणतात ती राधा विरह विधूर. तशी जाऊन त्या रूप प्रकट झाला. तर हे कारण असं की ह्या लिल्यानिमित्त कृष्णाक त्या महाभाव प्राप्त झाला. राधाराणीला अति उत्कट प्रेम भाव पळवून कृष्णाक तो भाव प्राप्त झाला म्हणून त्या जगन्नाथा स्वरूप त्या नमुने असं. अनेक कारण असले मेरी राधाराणी केदना कृष्ण वृंदावन सोडून चमकला त्यांना त्यातून दोरणू 112-115 वर्ष थई राधाराणी शरीरांतू दहा नमुन्या विरह भाव उत्पन्न झाला. इकर नमुन्याचा विरह भाव उत्पन्न झाला. 11 टाईप्स ऑफ एक्स्टॅटिक सिमटम्स ऑफ विरह. सुरवेज म्हणजे रोमांच. तिघेल केस असत पळय प्राणनाथ प्राणनाथ म्हणू. हे पुरा भाव राधाराणीनं अनुभव केला. ती रोमांच डोळ्यांतुल्यानं अश्रू एक पिचकारी म्हणके बाहेर पडचे. ताजे मागीर वैवर्ण म्हणजे शरीरा बण्णू बदल जाता. गुलाबी मागीर लाल जाता, लाल मागीर धव जाता, धव मागीर काळ जाता, काळ मागीर गोल्डन जाता. असे विंगड विंगड नमुन्या रंग बदल जाता. मागीर शरीरांतुल्यानं स्वेद निर्माण जाता. इतले दिव्य स्वेद म्हणजे दिव्य होम निर्माण जाता की पुरा शरीर वल्ल जाता. कांचन सदृश देह अरुण वसन पुलक अश्रू कंपस्वेद. अशी स्वरूप प्राप्त जाता. मागीर शरीरांत कंप निर्माण जाता ट्रेम्बलिंग. ताजे मागीर दंत कंप जाता. दांत अशी वाजून दांत भायर पडता की म्हणून अशी अवस्था जाता. मागीर स्पिनिंग म्हणजे गोल 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 घुमचे अशी हात आणि वयर करून गोल गोल घुमचे अस तशी अवस्था जाता. तेन्ना ताजे मुखायली सत्ता अवस्था म्हणजे आठ्ठा अवस्था. वयर उडकी मारचे अस अपास जिन्याला येवचे अस प्रेमविलास अंतू या शस्त्रांतू सांगू सांगिले अस. नाइंथ परिणाम म्हणजे स्वेदग्रंथींतल्यान रगत येऊचे असं. खंय दाखवून हूम येता थंय दाखवून रगत भायर पडचे असं. आणि लास्ट म्हणजे तोंडांतल्यान फेणूचे असं, फेणू असे पुरा नमुन्या परिणाम राधाराणींतल्यान जत्त आशिले. आणि तोच परिणाम चैतन्य महाप्रभू केदना वृंदावनांतू जगन्नाथपुरींतू रथयात्रा येते आयली ती, त्यांना चैतन्य महाप्रभून हा पुरा 11 टाईप्स ऑफ सिमटम्स तांगेल शरीरांतू प्रकट झाल्या ती. आम्ही अपास ते आता चैतन्य महाप्रभू मना घेऊन तो विचार करूया. आता स्थानस जगन्नाथपुरी तंतु जगन्नाथ भगवंत रथार बैसून बाहेर स्वच्छ तयारी असती, त्यांना कृष्ण राधाराणी भाव घेऊन मेरी प्रत्यक्ष राधा जाऊन रथयात्रा येतात ती. आणि प्राणनाथ 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 म्हणू वडवडान किंचे मारचे असं. कृष्ण पळस जगन्नाथ पळवून तत्क्षण प्राणनाथ प्राणनाथ म्हणून आखपोचे असं. त्यांना राधाराणी कितले नमुने विकार असत ते पुरा चैतन्य महाप्रभू शरीर प्रकट जातात. कसे म्हणजे रोमांच, कशी रोमांच ते तंगेल दिगची हंगा केस शिल्पळ्या त्या एकदम कंट्या मणके जाऊन राबतात ती. शार्प इरेक्ट हेअर ऑन द हेड अँड द बॉडी, इतली शार्प की हात लावले रगत येता. डोळ्यांतल्यान पांच नमुन्या पिचकारेन तू रगत अश्रू बाहेर पडतात ती. असं सांगला आमगेल्या प्रभुपादाल गुरु महाराज म्हणतात ती की गंगान वामन देवाल्या पया दाखवून येऊचे निर्णय घेतील. तर त्याच गंगेनं चैतन्य महाप्रभूल्या पया दाखवून येऊचे पशी डोळ्यांतल्यान येऊचे म्हणून निर्णय घेतला. देव कशी तो देवूची, वामन देवही देवूची आणि चैतन्य महाप्रभू देवूची. तर त्या गंगानं चैतन्य महाप्रभू डोळ्यांतल्यान पांच पिचकारी स्वरूपांत उदका रूपानं येऊचे निर्णय घेतले. आणि ते पिचकारी इतली पॉवरफुल अशिली की डोळा दाखवून बाहेर पडू सीधा जगन्नाथाला पाया रीती पिचकारी उद्दा पावत असं. म्हणजे तागेल डोळ्याच्या अश्रू निमित्तानं त्याने जगन्नाथ पाया बोटो अभिषेक केला. त्याच्या मागील चैतन्य महाप्रभू वैवर्ण म्हणजे तांगेल शरीरा बण बदल जाता. सुरवे पिंक जाता, मागीर तांबड जाता, मागीरी भारी दुःख जाऊन सफेद जाता, मागीर काळ जाता. दुःखानं की आता कशी मेगल्या विर जाता की म्हाका मेळता की ना मेळना म्हणू रपास गोल्डन जाता. अशी पुरा पांच रमून रंग एकमक्षी एकमक्षी एक रत्त जाता. ताजे मागीर शरीरांतल्यान न्हंयचे मणके स्वेद बिंदू येत असती, नदी मणके व्हायत व्हावता असती. पुरा औंगाले पितांबर पुरा गोल्डन बॉडी स्वर्ण शरीर आणि तजवेरी ते सॅफ्रन क्लॉथ घालला संन्यास आले तर पुरा कांचन सदृश देह अरुण वसन पुरा तिंबून पुरा नय व्हावत असं पाया 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 दाखवून. त्याच्या मागीर दांत आणि शरीर पुरा कंप जाऊन कापशा असं. त्याच्या मागीर दोन्ही हात उप दोन्ही हात वयर करून गोल 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 घुच असं. त्या वेळारी चैतन्य महाप्रभू जगन्नाथ कशी पळत असत ती हातांतू मुरली घेतील असं. मेरे जगन्नाथ स्वरूप विंगड असं पण चैतन्य महाप्रभू कसे देख पडत असं. हातांतू मुरली घेतलं असं कृष्णा शरीरात कोण आईला सुगंध घेत असत ती. तांगेल्या निळ बण देख पडत असं. तांगेल मात्यारी मोर पंख देख पडत असं. गळ्यांतू गुंजमाला आणि गुंजकुंडल कानांतू घालले देख पडत असं. पितांबर घालले देख पडत असं. पायांतू पाय देख पडत असती. पायांतू नुपूर देख पडत असती. गळ्यांतू वैजयंती माला देख पडत असं. माक्षी यमुना आणि यमुना किनार देख पडत असं. कदंब वृक्ष देख पडत असं आणि त्याच्या मागचे तमाल वृक्ष देख पडत असं. त्यामुळे सक्कड जनांक विंगड दिसत असं रथार बैशुल कृष्ण म्हणू. पण चैतन्य महाप्रभू का राधाराणील भावात भितरी या पुरा विंगड दर्शन वृंदावनाचे जात असं. त्यांना केंद्र चैतन्य महाप्रभू हात वयर घेऊन घुमता पळे त्यांना एक ज्वाळा गोल गोल घुमत म्हणून एक चक्र देख पडत असं. इथली स्पीडार ही चैतन्य महाप्रभू गोल 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 घुमत असत ती. एक ज्वाला मेरी फ्लेम्स सर्कल ऑफ फ्लेम्स इज सीन रिव्हॉल्विंग अराउंड. तांत तू चैतन्य महाप्रभूंनी उडकी मारची असं, इतली जोर उडकी मारची असं की वैलान सकाळ पडत असताना पृथ्वीक भूकंप झाला अनुभवत असं. आमगेल्या कृष्णदास कविराज गोस्वामींनी ते एक वर्णन केला की एक वड हस्ती सान बोटेंतू समुद्रांतू वत्ताना त्या बोटेची अवस्था कशी जाता, तशी अवस्था पृथ्वीली झालेली आशिली केदना चैतन्य महाप्रभू आकाशांत उडकी मारनू पृथ्वीर पावता ती तेदना पृथ्वीक कंप अनुभव जाता असा. प्रेमविलासांतू सांगील असं, प्रेमविलास ग्रंथ असं तांतू सांगील असं की चैतन्य महाप्रभून पृथ्वीक मागीर सांगला काय वचून की तू मस्त शत कंपन जावच्या नज सकळांक कष्ट जाता असं. त्या खातरी पृथ्वीन मागीर ताजे अर्ध प्रेम आस पळय ते पृथ्वीक प्राप्त जाल्ले, ते पृथ्वीन समुद्रा दिल्ले, त्या समुद्रा दिल्ले मागीर समुद्राक उवार आयले आणि त्या उवार आयले मागीर सकळ कडेन अस्वस्थ जाल्ली ती. हे पुरा प्रेमा परिणाम असं. पृथ्वीक केदना प्रेम प्राप्त झाले, चैतन्य महाप्रभू उडकी मारली मागीर पृथ्वीक त्या प्रेम सहन करचं जायनी म्हणून अर्ध प्रेम पृथ्वीन समुद्रा दिला आणि समुद्रा भाई ते भाव विभोर जाऊन उवार आयला अशी वर्णन केलेलं असं. मागीर नायंत चेंज म्हणाले चैतन्य महाप्रभू केदना उडकी मारली आकाशांतू अर्ध वाटेरी बोध चुकला आणि बोध चुकील मागीर एक हाड्डाची भरलेली पिशवी कशी पडता न्यालारी तशी चैतन्य महाप्रभून भयंकर ध्वनी करून पृथ्वीवर पडचे असं आणि धुळे लोट आकाशा उडचे असं. ह्यावेळे ते आपण चालला ताजे मागीरी अति प्रेमा अनुभव करून चैतन्य महाप्रभूल्या ज्या ज्या रंध्रा भितर तू हूम येता थंय दाखवून रगत बाहेर पडलं असं. असल नमुन्या प्रेम या जगात तू देवाशिवाय राधाराणीशिवाय कोणी व्यक्त करू साध्य ना हे सांगील असं. इथले उत्कट प्रेम की ज्या निमित्तानं शरीरान तुल्या रोमान तुल्यानं हूम येऊचे पशी रगत बिंदू बाहेर पडत असं. आणि लास्ट इलेवेंथ चेंज म्हणारी तोंडातलं फेण येत असं आणि तो फेण उडकी मारताना पुरा सकडकडून पुढचं असं. त्यांना राधाराणी या भाव घेऊन कृष्णानं या अनुभव केलेलं असं. त्या चैतन्य महाप्रभू पण चैतन्य महाप्रभू गेट्स हर्ट ड्यू टू एक्स्टसी इट इज राधाराणी हू गेट्स हर्ट. आणि एक महत्वपूर्ण आमकं या कोड कामारी केदना कृष्णानं निर्णय घेतला वृंदावना असताना की तुगेला मना भितर जो भाव असं राधाराणी तुगेला मना भितर जो प्रेमा मोगा भाव असं तो म्हाका गोतू ना, तो म्हाका कोळका म्हणून हांव अनेक अवतार घेतलो असं, तुगेल भाव स्वीकार करून हांव एक नवीन स्वरूप घेतलं असं आणि एक नवीन अवतार खर्च करत असं. त्यांना राधान म्हणलेलं असं की तू केदना मिगेल भाव स्वीकार करता त्यांना तुका तो सहन जायना, त्यांना तू फाव असं की तू रुखार दाखवून पोडचे असं, कांट्या पोडचे असं, फत्रा पोडचे असं, नयंतू पोडचे असं, समुद्र पोडचे असं, त्यांना तुगेल ती अवस्था कल्पना करून म्हाका साध्य जायना, म्हाका सहन जायना म्हणून हांव तुका मिगेल्या कॉम्प्लेक्शनात मिगेल कांती तुका वटू आवरण करता अस, त्या निमित्त तुका कष्ट जायना, जखम जायना, उंड जायना. त्या निमित्तान केदना चैतन्य महाप्रभू उडकी मारता पळय तेदना चैतन्य महाप्रभूक कसनही कष्ट जायना, राधाराणी कष्ट जाता कारण तिने तिगेल कांती चैतन्य महाप्रभू शरीरा भितरी आवृत्त करून दवरले असा. तशीच केदना कृष्णान प्रेम वैवर्त अनुभव केला त्यांना कसं बाहेर पडला ते प्रेम. आणि चैतन्य महाप्रभू आईले मेन उद्देश म्हणाले राधाराणीले प्रेम अनुभव करचे का तरी कृष्णाला विरह कसं म्हणून अनुभव करचे का तरी आईले ती मेन उद्देश सांगितलं हे प्रेम अनुभव करचं आशिल्ले. तर प्रेम केदना ओव्हर स्पिल्ड झाले त्यांना ते त्यांनी त्या ओव्हर स्पिल्ड झालेलं प्रेम हरे कृष्ण महामंत्र रूपानं वाटिलं असं ती. या पुरा वर्णन केलेलं असं प्रबोधानंद सरस्वती चैतन्य चंद्रामृत मुरारी गुप्ता चैतन्य चरित्र महाकाव्यम नाटकम कृष्णदास कविराज चैतन्य चरितामृत कविकर्णापुर चैतन्य चंद्रोदय नाटक वृंदावन दास ठाकूर चैतन्य भागवत आणि लोचनदास ठाकूर चैतन्य मंगल या पुरा ग्रंथांतू आणि प्रथम द्वितीय तृतीय चैतन्य अष्टक या पुरा काव्यांतू या पुरा विंगड विंगड भाव चैतन्य महाप्रभूले त्यांनी वर्णन केलेलं असं. या पुरा ग्यार इकरे नमुन्याचे परिवर्तन अष्टविकार प्रेम विकार केदन चैतन्य महाप्रभुले जगन्नाथान रथार बसून पळेल असं त्यांनी सांगितलं असं की जगन्नाथाला डोळे वळवळ झाले. तीन नमुन्या वस्तू जगन्नाथान पळेल आहे. एक म्हणजे चैतन्य महाप्रभुले रूप पळेल आहे. रथार बसून चैतन्य महाप्रभुले रूप पळेल आहे, सुंदर स्वर्णमयी रूप. ताज मगिरी चैतन्य महाप्रभुले नृत्य नृत्य पळेल आहे. त्या नृत्य म्हणजे कशी सात ग्रुप करनो तंतु सात रूप धारण करनो सात रूपांतु सात रूप ग्रुपांतु त्यांनी नृत्य केलेलं असं. ते राय प्रतापरुद्र ऐकल्यानं मात्र पळेल असं. स्वरूप दामोदर आणि राय प्रतापरुद्र ह्यांनी मात्र त्या देवाला दयेन पळेल असं. त्या दृश्य चैतन्य महाप्रभुले जगन्नाथानं रथार बसून पळेला. एक रूप एक नृत्य आणि थर्ड मॅरी प्रेमातिरेक दॅट इज कॉल्ड इज एक्स्टसी. या तीन नमुन्याचे दर्शन स्वतः कृष्णानं जगन्नाथ रूपाने रथार बैसून चैतन्य महाप्रभू पळेल असं. आणि त्या अद्भुत रूप अद्भुत नृत्य आणि अद्भुत प्रेमातिरेक पळून जगन्नाथाला डोळे वाढवड झाले, हात आणि पायर शरीरा भितर गेले आणि तंगेल्या आनंद जाऊन खुशी जाऊन तंगेल्या हास्य कान्ना ते पावले. तर चैतन्य महाप्रभू श्रीकृष्णानं द्वारका रब्बून कृष्णाला राधाराणीला विरहाचा अनुभव केला. राधाराणीनं वृंदावन रब्बून कृष्णाला विरह अनुभव केले. पण त्यांनी दोघांनी केदना एकमेकांक विरह रूपांतु पळयनी. चैतन्य महाप्रभून जगन्नाथाक वडवड डावळ स्वरूपान पळयले. अंडरस्टँडिंग द एक्स्टसी ऑफ विरह ऑफ कृष्ण त्यानिमित्त मेरे तांकाय दोघांकय मन आशिले की राधाराणीक कृष्णाक विरह असताना कसे दिसता म्हणून कुतूहल आशिले. कृष्णाक राधाराणीक विरह असताना कसे म्हणून दिसत म्हणून विरह कुतूहल आशिले. त्या दोघाले कुतूहल जगन्नाथपुरींतू पूर्ण झाला. जगन्नाथपुरींतू विरह भाव आशिले चैतन्य महाप्रभू. त्यांनी विरह भाव आशिला जगन्नाथाला दर्शन केले. कारण जगन्नाथ म्हणा कोण द्वारके रायू द्वारकेचो कृष्ण पण वृंदावनाविषयंतु विरहांतु अस राप्त खई जगन्नाथपुरींतु राप्त ऐश्वर्यंतु पण मना भितरी राधाराणी आणि वृंदावनाप्रती विरह भाव अस. त्या दर्शन राधाराणीन करणी आणि राधाराणी कितले दुःख झाला त्यांनी ती कशी दिसता म्हणून कृष्णान दर्शन करणी. त्या दोघाली इच्छा जगन्नाथपुरींतु पूर्ण झाल्या आणि त्या इंटरॅक्शनांतु या दिव्य भाव प्रकट झाला. त्या खातीर चैतन्य महाप्रभु शरीर विकारांतु चेंज झाले शरीर आणि जगन्नाथाला विचित्र रूप झालेलं आहे. त्या त्या क्षणांतु हे तिन्ही कारण असं केदन त्या प्रकट झाला म्हणून. रूप गोस्वामी सांगता असं ती ही सॉ दिस एक्स्टॅटिक ट्रान्सफॉर्मेशन इन लॉर्ड चैतन्यस बॉडी अँड रोड चैतन्य अष्टक. रूप गोस्वामींनी चैतन्य महाप्रभु शरीरांतुले ह्या विचित्र ट्रान्सफॉर्मेशन पळून चैतन्य अष्टक बरेला. लॉर्ड चैतन्य वॉज प्रोटेक्टेड बाय हँड बाउंड चेन्स ऑफ डिवोटीज. चैतन्य अष्टक वॉज रिटन इयर्स लेटर आफ्टर वॉचिंग लॉर्ड चैतन्य ड्युरिंग एक्स्टसी. मॅरी केदना चैतन्य महाप्रभू शरीरांतु या विचित्र परिवर्तन दत्त असं तेदना रूप गोस्वामी थंय आशिल्ली ती. त्यांनी पुराय दर्शन केला आणि चैतन्य महाप्रभू शरीरांतुल्याने विचित्र परिवर्तन पळवून त्याने मनांतु या परमनंट स्वरूप इटर्नल इम्प्रेशन निर्माण झाला. आणि त्याची मागणी कितीतरी वर्षानंतर चैतन्य महाप्रभून रूप गोस्वामीनं चैतन्य महाप्रभू विषयांतु या चैतन्य अष्टक बरेल असं. आणि त्यांना चैतन्य महाप्रभूले भाव प्रकट जाऊचे खातरी चैतन्य महाप्रभू मध्य दवरणो सकळ भक्तांनी हात धोरणो ताका प्रोटेक्ट केलेलं असं. म्हणजे चैतन्य महाप्रभू भोवच्याक राऊंड राऊंड जाऊच्या खातरी जाग जावको नाय. तांक कोणें धक्क लागचं नज तांगेले भावनेन तू बाद येवचं नज म्हणून तांकां व्हडले सर्कल करून हात आणि धोरणो तांकां कवर केलेलं असं. त्या चैतन्य महाप्रभूले ज्वाला चक्र स्पर्धा आहे त्या निमित्त निर्माण झालेलं आहे. तांकां जाग दिलेली त्यांनी तांगेली भावना व्यक्त करच्या खातरी स्पेस दिला तांकां. तशी रूप गोस्वामीनं त्या अनुभव उडगास दवरनो मस्त वर्ष मागिरी चैतन्य अष्टक बरोनो ती भावना व्यक्त केल्या। अशी है चैतन्य महाप्रभुले आणि जगन्नाथ प्रभुले निमित्त अस। आता अनेक भाव मेरी एक पंता कृष्णान वृंदावन सोडले मागिरी मथुरे आणि द्वारका गेले मागिरी जगन्नाथ उद्धवा पेटयले। उद्धवा पेटून एक कागद दिलेला आहे गोपी खातिरी, एक कागद आनामा दिलेला आहे, तांगेल भावना व्यक्त केलेली, विरह व्यक्त केलेलो, क्षेमकुशल निमगिले आशिले। आणि उद्धवाक सांगिले की उद्धवा तू सांग वगी येता म्हणून। उद्धव दोन दिवसा खातीर गेलेलो, स महिने रपून आयलो, पुरा गोपींक सांत्वना दिवन तांगेल पुरा काणी आयकून तांगेल काणी त्यांनी आयकून त्यांनी स्वतः सांत्वन करून घेतली, ते पुरा अनुभव गोपींक दिवन तागेल मनान तो नम्रभाव निर्माण झाला आणि तो उपासम केलो। ताजे मागीर बलरामा पेटयला व्हड भावाक आणि चैत्र आणि वैशाखांत दोन महिने रबून बलरामान तागेल गोपी वटू रासलीला केल्या आणि कृष्णा गोपींक सांत्वना दिल्या, आनामाक सांत्वना दिला आणि सांगला की तुम्ही यत्न काणा खाती कृष्णान सांगला तो वग्गी येत म्हणून। दोघे वापस गेल्ली ती आणि कृष्ण काय सांगेल सांगेल म्हणके वृंदावनान तू ये नी। आता कृष्णाक खबर मिळता अस, कृष्णाक शत्रू शत्रू भय अस, मेरी शत्रू वचून वृंदावनाक कष्ट दिवचा म्हणून तागेलो विरह तो ओपनली एक्झिबिट करना, पण मनान तू कष्ट जात अस आणि वृंदावना दाखवून खबर येता अस की वृंदावना मनश मस्त कष्ट भोगता अस ती, विरह दुःख भोगता अस ती, तपास तांकां मन व्याकुळ जावन त्यांनी सांगले अस। पळय बलराम अण्णा तू उपास एक पंत वृंदावना वचुका आणि तांकां सांत्वन करून येवका। तेन्ना बलराम अण्णान सांगले अस हांव बिणी वचना, इतले म्हळ्यार गेल्ले पंत हांव गेल्लेलो, तूं सांगिल्लें प्रॉमीस करून आयला, तूं गेल्ला वय थंय। आतां हांव उपास केल्ले रे त्यांनी मेगेल वेरी विश्वास दवरना ती की एक पंत सांगून गेलेलो बद्द जाय न्ही, अपास तू तो फट्टी सांगचे आयला वय म्हणून हांव वचना। मागीर उद्धवान गेले, उद्धवा तू वत रे, अनेक पंत वचून सांगून यो तांकां। उद्धवाने तेच सांगिल्लें आसा की म्हाका मस्त एम्बॅरसमेंट जाता आसा, हांव वचून तांकां प्रॉमीस करून आयलो की कृष्णान सांगला तूं येत म्हणू आनी तूं काय वच न्ही। आतां अपास वचून हांव गेल्ले रे त्यांनी मेगेले वेरी विश्वास दवरतावे, म्हाका खंयचे तोंड घेवन वचो हांव थंय म्हूण तोवय ना म्हणटा। तेन्ना सुभद्रा थंय राबील आसा, सुभद्रा म्हणटा पळय हांवय भायली मेनशी तांणी पुरो भायली मेनशी तांगेले मना भितर कसन भाव आसा कसन मोग आसा ते म्हाका गोत्त आसा, म्हाका कळटा, म्हाका थंय जाणी जाता, त्या खातीर ह्या पंत हांव वता आनी हांव मुखार वच न्ही, हांव फस्ट टायम वच्चें आसा। तेन्ना हांव गेल्ले री मेगेल शब्दारी तांकां विश्वास भरचो भाव आसा म्हणून सुभद्रा रथ घेवन भायर सरता। तेन्ना बलरामाकय कशी अस्वस्थ जाता म्हणून बलराम तें गेले मागशी मागशी वता आणि सुभद्रा आणि बलराम गेले म्हणून कृष्णाक राबू जायना आणि कृष्णय मागशी मागशी वता। तेन्ना अवस्था कशी आसा वृंदावनान तू, तेन्ना ललिता पळय राधा राणी कशी अवस्था लायको नायके ती दशम दशा राधा विरह भाव दशम दशा दहा नमुन्या परिवर्तन तिघेला जात असं कसं म्हणजे चिंता एन्झायटी जागरण राती नीदपणा उद्वेग मना भितर मस्त उद्वेग अस मस्त यत्सन अस तनुक्षीणता पुरा विरह निमित्तन शरीरान तू कसं मास वरणी एक चर्म आणि हड्डी मात्र वरलेलं अस अस्थि मात्र शरीर पुरा क्षीण जाऊन गेलेलं असतं तनुक्षीणता मलिन अंगता शरीर आता कृष्णान असताना लायक करून मेकअप करचे अस लायक लायक अंगल घालचे अस फुला माळ घालचे अस श्रृंगार करचे अस आता कृष्ण ना थंय त्यांना शरीराक ध्यान दिवच्याक वेळ ना इतलं तीव्र विरह अस की तांतूर कॅस विंचरचे कॅस बनवचे अस श्रृंगार करचे कसं ना शरीरा वट्टू दुर्लक्ष केलेलं अस त्या खातरी मलिन अंगता पुरा जे शरीर असतं त्या मलिन झालेलं अस प्रलाप प्रलाप म्हणजे एक मना भितर विचित्र भावना अस पिश्या म्हणके डिलिरियम ताक म्हणतात इंग्लिशान तू इन लँग्वेज ऑफ सायकियाट्री तर पिश्या म्हणके उल्लूचे अस असंबद्ध उल्लोच असं, कसं म्हणतं म्हणून अर्थ जायना अशी विचित्र नमुन्या उल्लोच असं, ती एक अवस्था असं. त्याच मागीर व्याधी, केन्ना मनुष्य मस्त दुःखी असं, त्यानं तगले शरीरात तो रोग निर्माण जाता. आमगेले मेडिकल सायन्सा सांगेलं असं की केन्ना मन मस्त दुःख असता, मस्त दीस ते दुःखी असता, मस्त काळ ते दुःखी असता, त्यातनं शरीरात तू इम्युनिटी उण जाऊन रोग व्याधी निर्माण जाता. तशी राधा राणी कितली वर्ष दोन दुःख असं, त्यानिमित्त व्याधी. सत्ता नमुने दशा, आठ्ठा नमुने दश मारे मोह मॅरी अपसपस अपसपस बोध चुकचं असं. आत्ता उल्लेख असं आत्ता बोध चुकून पडतं असं, अशी विचित्र नमुने अवस्था असं. मागीर नववा अवस्था उन्माद, मॅरी पूर्णपणे पिश्य, पिश्य मणकेची पुरो व्यवहार करचे असं. आणि लास्ट म्हणजे मृत्यू, केन्ना विरह अतिरेक जाता, अतिरेकू असही जाता, तेन्ना मृत्यू म्हणजे अवस्था जाता. आता केन्ना कृष्ण थंय पावलीन ती, सुरवे सुभद्रा आयली, खबर पुरा स्प्रेड जाली, अरे सुभद्रा आयली, सुभद्रा आयली, सुभद्रा आयली, कृष्णाला भयण आली, कसं म्हणत असं ऐकूच्या वच्च्या वच्च्या म्हणून सगळं धावलीन ती. ताजे मागीर पहिलं अरे अण्णा आयला, तांगेला अण्णा आयला मागशी जाणं म्हणून आणखीन एक गौज झाली. आणि ताजे मागीर कृष्ण आयला म्हणून गौज झाली. त्यातनं राधा राणी त्यातना तिघील अवस्था मारी मृत्यू झाले म्हणक असं. आता कृष्णाक सुभद्राक उद्धवाक बलरामण्णाक वच्च्याक सांगचे कशी इच्छा झाली म्हणान तू. What was the stimulus for Krishna to think of telling somebody to go there? Tamari Lalita na kagad barayla sa. Tantu kasi kasam barayta. Lalita manta sa Krishna ka. Krishna, tu ve rasalila kornu Krishna ka mogantu bandun davar lashile. Itli ghatti moga bandun davar lasa. Antaji magir tu ve son gella tu tika. Ek panta rasanitya kornu इतले तीव्र प्रेमान तू बांधून गेले. त्याच्या मागे अचानक वृंदावन सोडून तू संपकून गेलो. त्यातून दोन राधा राणी व्याकुळ झालेलं असं. आणि मग दिसता तिघेल अवस्थ पळून आम्ही तिका मस्त वार घालत असं, ती उद्दा दित असं ती, पण ती कसं नाही खायना, कसं नाही पिना, कायम ती पडलेलं असं, पिशा म्हणके करत असं. आता मग दिसता ती वांसना असे दिसता, वगी तिघेल देहांत जात असं. ह्या कागद केन्ना कृष्णा पावले पळय, तेन्ना कृष्णान व्याकुळ जावन उद्धव विनंती केलेली आसा, बलरामण्णा विनंती केलेली आसा, ताजे मागीर सुभद्रा तयार झालेली आसा. ताजे मागीर सुभद्रा मुखार गेल्या, ताजे मागशी बलरामण चमकला, ताजे मागीर कृष्ण स्वता व्याकुळ जावन ताका सहन जायनी हे की तर राजा राणी वांचना म्हणू. तेन्ना कृष्ण निधिवना पावले, सुभद्रा बलराम आणि कृष्ण. राधा राणी मरणासन्न जाऊन पडलेलं असं. ललितान बरेल असं, तू स्वतः येऊन कॉटन घेऊन तिघे नांका लगे वचून पळो का की श्वास चालू असं की ना म्हणू, श्वासोच्छ्वास चालू असं की म्हणून पळो का, आणि तू येऊन निर्णय घेऊ का की ते जिवंत असं की गेल्या म्हणू. त्यांना कृष्णानं येऊन पळयल्या ती राधा राणीला विचित्र अवस्था पळेल. मगिरे राधे राधे देही पद पल्लवम उदारम, देही पद पल्लवम उदारम, तुगेले चरण कमल मग तू प्रदान करू येत, मग तुगेले चरण कमल माथ्यार घेऊचे असं. राधे राधे म्हणू किंच घालले असं, कृष्ण वडान किंच घालत असं. त्यांना त्या भावनेन तू राधा राणीला विरक्त अवस्था पळवणू, विरह अवस्था पळवणू, कृष्णाला हात आणि पाय शरीरा भीतर प्रवेश केला. तगेल शरीर कृष्णाला आमची गेल्या तू टॉर्टॉइज कसं म्हणतात ती, ही बिकेम लाईक टॉर्टॉइज, पुरा वट्टू झाले एक बंडला म्हणके, गोल गोल जाऊन कृष्ण वट्टू झाले. आणि डोळे वळले वळले झाले राधा राधाक पळयताना, डोळे वाढ वाढ जाऊन वाढ जाऊन वाढ जाऊन दुःखारी कृष्ण बेशुद्ध झाला, बोध चुकला. आणि त्या अवस्थेन त्यांनी राधा राणी पळयला. राधा भाव सिंदुरे भासमान, अशी राधाविषयी अति उत्कट प्रेम प्रकट झालेलं स्वरूप ते महाभाव प्रकाश. त्यांनी एक राखडा म्हणके झालीन ती कृष्ण, कशी राधा विरह भावांतू राधाक पळोन प्रेमांतू त्या प्रेमसागरांतू फ्लोट जाताले, तरंगताले राखूड, अशी राधा राणी एद्राक कृष्ण बेशुद्ध झाले. आम्ही आता विचार केला, आमक उडगास जाता अनेक पंथी कारण सांगचे असा, कसे जगन्नाथ सुरवेक प्रकट झाले ती, समुद्राभितरी, ईस्टर्न ओशन, बे ऑफ बेंगॉल, बंगाल उपसागर, तंतू, 1000 अश्वमेध यज्ञ इंद्रदुम्नान त्यांना पूर्ण केले पळे, त्यांना सुगंध आयलो समुद्र दाखवून, सकडा आश्चर्य झालंय, मस्त वार येऊन वाऱ्या वट्टो दिव्य सुगंध आईल अस, त्यांना राय इंद्रदुम्न सतर्क झालेलं असं, आणि त्यांनी सैन्याक पेटवून पळायला सांगला, उचून पळया ती, कसं झाला म्हणून चमत्कार, त्यांना ज्ञानान पळेल असं सांगला, देवा राया समुद्राभितरी प्रकाश जाऊन वळले राखडा दारू ब्रह्म प्रकट झालेलं असं, तोच अर्थ हंगा असं, तो दारू ब्रह्म मयरी या कृष्ण या विचित्र अवस्थेन तू एक टॉर्टायचा म्हणके शरीर वट्टू जाऊन गोल गोल जाऊन दिग जाऊन त्या समुद्राभितरी मयरी राधा विरभाव समुद्र, राधा विरभाव सागर तंतू भितरी प्रकट झालेली ती, निधीवनांतू वृंदावनांतू कसं प्रकट झालेलं आहे, तेची प्रकट झाला जगन्नाथपुरी समुद्रांतू, हंगा राखडा म्हणके शरीर झाला, टॉर्टायचा म्हणके शरीर झाला, तशी शरीर राखडाच्याची जगन्नाथपुरी तो प्रकट झाला, त्यांना राधा आणि काही अनकॉन्शियस असं तिक कसं नाही होत ना की कृष्णा कसं झाला म्हणू, पण अचानक कृष्णा शरीर दाखवून दिव्य वार आहे, सुगंधित वार आहे, जल सुगंधित वायू ते दाखवून येऊन त्या राधा राणीच्या नंकाक स्पर्श केला, राधा राणी नंका भीतर ते दिव्य सुगंधित वार केला, त्यांना राधा राणीला विरचके ओण जाऊन तिने डोळे उघडला, ती ललिता कांना सांगेल असं, कृष्ण आईला, कृष्ण आईला, राधा राणी उठको, कृष्ण आईला पळे, त्यांना तिघेला कांना तुला आवाज आणि नंकात गेलेलं वार आहे कृष्णाले, या दोन्ही प्रभाव जाऊन राधा राणी शुद्धी राहिल्या, शुद्धी राहिल्या, त्यांना तत्क्षण तिघेला सक्कड तिघेला विरहास पळे त्या पुरा नष्ट झाला, पण तीन त्यांना कृष्णा पळवून कृष्णा पळत दाखवत तिक दिसलं की कृष्ण बेशुद्ध अवस्थे अस, तिक वाईट दिसला कृष्णा का बेशुद्ध अवस्थे पळवून, त्यांना कृष्ण बेशुद्ध अस, पण तीन कृष्णा पळला म्हणून तिघेला विरह नष्ट झाला, तिने कान्नान सांगितलं असं, ललिता कृष्णाची के काळजी घेऊ का तुम्ही, त्यांना विशाखा कुतशिलाय कसं वक्त देऊ का म्हणून कृष्णाक, ललिता कुतशिलाय कसा वक्त म्हणू, पण ललितान वचून कृष्णाला कान्नान तू राधे 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 म्हणू मंत्र जप केलेलं असं, त्यांना कृष्ण हगूर 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 त्या राखडा भीतर फॉर्म असेल पाहिजे टॉर्टोजा म्हणके त्या पुरा सोडवा नू नॉर्मल शरीर प्राप्त केला, त्यांना कृष्ण म्हणले की ह्यो विरह जो असं तो तुगेल मेगेल भितलो सकळापशी उच्च भाव अस, आणि तुका इन ऑर्डर टू अचीव द डीप ओशन ऑफ युअर लव अँड ड्राउन इन दॅट लव आय हॅव अज्युम द फॉर्म ऑफ जगन्नाथ, त्यांना कृष्णानं राधेक सांगेल असं रहस्य, त्या म्हणाली तुगेल विषयांतू विरह अतिरेक भाव अनुभव करची कतरी आणि विरह सागरांतू बुडची कतरी आव ह्या जगन्नाथा स्वरूप घेतील अस, ह्याच रूपांतू आव या जगांतू प्रकट जात अस, त्यांना आव श्री क्षेत्र पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरींतू निवास करचे अस, त्यांना अपास आव तुगेल प्रती विरह भाव स्वीकार करणो थई अपास अनेक रूपांत येऊचे अस चैतन्य महाप्रभू, तर निधीवनांतू वृंदावनांतू कृष्ण द्वारके जाऊन आईल अस आणि त्यांना राधेक ह्या सिक्रेट सांगेल असं की आव दोन रूपांतू श्री क्षेत्र पुरुषोत्तम क्षेत्रांतू प्रकट जात असं, एक म्हणारी जगन्नाथ स्वरूप आणि दुसरं म्हणारी तुगेले भाव घेऊन आव चैतन्य महाप्रभू जाऊन येत असं आणि तुगेल भाव घेऊन जगन्नाथाला विरह पळवचं असं आणि जगन्नाथ रूप घेऊन तुगेल विरह आव थे पळवचं असं, अशी कृष्णानं थई डिक्लेअर केलेलं असं, त्या खात्री जगन्नाथाला स्वभाव कशी राधा भाव विदुर आणि चैतन्य महाप्रभू कशी कृष्ण भाव विदुर आणि दोन्ही देव एक क्षेत्रांतू रब्बी लसती, कृष्ण दास कविराज चैतन्य महाप्रभू, चैतन्य महाप्रभू चरितामृतांतू त्यांनी मध्य लिहिलेंतू 19th chapter 194 verse आणि तू सांगील असं, हे अनेक रहस्य असं चारही नमुन्याचे, ऐश्वर्य ऐश्वर्य ज्ञान प्राधान्ये संकुचित प्रीती। त्याचे अर्थ असं असं की खई ऐश्वर्य प्रकट जातं असं, थई प्रीती संकुचित जातं असं। खंचीकडनं एक तर ऐश्वर्य भाव असं, त्यातल्या माधुर्य भाव असं, अशी जगांत खंचे स्थान ना खई ओट्टू असं, गौलोकांतुही माधुर्य मात्र असं, आणि स्पिरिच्युअल वर्ल्डांतुही द्वारकेंतू ऐश्वर्य मात्र असं। आणि केदना गौलोक वृंदावन पृथ्वी येतात, त्यांना पृथ्वी री त्या वृंदावनात माधुर्य मात्र असं ऐश्वर्य ना। कृष्णान मस्तपंत प्रयत्न केला ऐश्वर्य प्रकट करचे, पण माधुर्य प्रभावानं ते ऐश्वर्य नष्ट झाला। कितले अनुभव असत, के तोंड उघडलं त्यांना ते थोडे काळ उरला, तोंड बंद केलं जाग आम्हा विसरून गेली पुरा। मागीर ते चंद्र सरोवरांत रास केले, मागीर गोपींकचे के गर्भ झालं असं, त्यांना कृष्णान अंतर्दान जाऊन चतुर्भुज विष्णू रूप धारण करून राबिल असं, मॅरी ऐश्वर्य दाखवलं असं। पण राजन केंद निमगिले पळाय की तू हे आमगेल कृष्ण काही पळयला म्हणून पळला की हांव कृष्णाक सोदीत असं, हे विष्णू देवा तू मगेल कृष्ण पळयला वे। तर राजन कितली मोगान ते निमगेल प्रश्न, त्या प्रश्न निमगेल मागीर ते चतुर्भुज जाऊन आशिल्ले कृष्णाले दोन्ही हात गायब झाले ती, आणि कृष्णा इच्छे विरुद्ध चतुर्भुज कृष्ण द्विभुज कृष्ण झाला, चतुर्भुज विष्णू द्विभुज कृष्ण झाला। सांगचे परपद म्हणाले की वृंदावनात केदना केदना कृष्णानं ऐश्वर दाखवचा प्रयत्न केला आपल्या, ते माधुर्य इतले प्रभावी असं की कृष्णाला ऐश्वर दाखवचा प्रयत्न नष्ट झाला। कृष्णान 7 दिवस 7 रात गोवर्धन उकळलं आशिलं, त्यांना पुरा आश्चर्य झाला, ऐश्वर आश्चर्य कोण हो तुगेल पूत कृष्ण, तो देवता अस की ऋषी अस की सिद्ध पुरुष अस। त्यांना त्याने सांगितलं असं, अरे तो देवता कशी, त्याला इंद्रियावर नियंत्रण ना, त्याने लोणी खंपून खाऊचे असं, आकाशात तू केदना देर इज थंडर इन द स्काय, त्यात धावून आम्हाला अंगवचे असं, आम्हा किंची मारचे असं। व देवता वे व सिद्ध पुरुष वे व ऋषी मुनी वे, इंद्रिया नियंत्रण ना, खंपून खाऊचे अभ्यास असं, खंके वसून चेडा चिमट काढचे असं, कन्ना उद्दा घालचे असं, या फर देवता लक्षण वे। म्हणजे कृष्णानं ऐश्वर प्रकट केले, पण ते ऐश्वर थंय टिक्क नी, थोडे काळ मग आशिलाय, मागीर पुरा विसरून गेले। मागीर कसं उठगास भरलो, कृष्ण आमगेल सान पूतू, आमगेल मोगो पूतू, तो देवता नाही, तो ऋषी मुनी नाही, तो सिद्ध पुरुष नाही, तो आमगेल मोगो पूत मात्र, इतले मात उठगास भरले, इतले माधुर्य प्रभाव आशिलो। आणि द्वारकेन तू ते माधुर्य प्रकट जायनी, स्वकीय हा प्रकट झाला, ऐश्वर्य प्रकट झाला, कृष्ण राय झाला, प्रशासन केला कृष्णानं। पण जगन्नाथपुरी तू एक विशिष्ट रहस्य असं, त्या म्हणाले कृष्णाले ऐश्वर्य पळवून केल्या आचार्याने वर्णन केलं असं की इथले ऐश्वर्य एक शूनावेशान तू 1000 किलो भांगरा पुरा ऑर्नामेंट्स घालचे असं, देवानं 56 भोग खाऊचे असं, नित्य राया मणक्रापचे असं, त्या पुरा पळवून केल्या आचार्याने वर्णन केला की बहुधा ते जगन्नाथ म्हणाले वासुदेव एक्सपान्शन ऑफ कृष्णा, कृष्णालय गोलोकांतू एक चतुर्व्यूह असं, संकर्षण अनिरुद्ध प्रद्युम्न वासुदेव, ते वासुदेव मेरी राम जाऊन आले सती, ते वासुदेव ऐश्वर संपन्न रूपाश्चा पुरो अशी केल्याव आचार्यानं वर्णन केला। परंतु कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की माधुर्य रती खै गोकुळ वृंदावनांतू आमकां दिख पडता, आणि द्वारका मथुरा वैकुंठांतू ऐश्वर्य प्रवीण ऐश्वर प्रधान भाव देख पडता, पण जगन्नाथपुरी ऐश्वर्य माधुर्य युगल मिलन अवस्था असे वर्णन केलेलं असं। सनातन गोस्वामीनं सांगितलं असं, रहस्य भेद केलेलं असं। सनातन गोस्वामीनं एक ग्रंथ भरेला, त्याचं नाव असं बृहद भागवतामृत 2.5.212 टू बी स्पेसिफिक। श्रीकृष्ण देवस्य सदा प्रियं तत् क्षेत्रम यथा श्री मथुरा तथैव तत्पारम ऐश्वर्य भर प्रकाश लोकानुसारी व्यवहार रम्यम। पुरिंतु सक्कड ऐश्वर प्रकट झाल असेल निमित्ती त्याचकडेनं ऐश्वर असं पण त्याचकडेनं माधुर्यही प्रकट झालेलं असं या संभव केवळ जगन्नाथपुरीत असं. जगांतू या निर्माणांतू देवालय स्पिरिच्युअल वर्ल्डांतू मटेरियल वर्ल्डांतू अनंत ब्रह्मांडांतू खी अशी एक स्थान ना ते एकच स्थान म्हणजे पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी. तंतु एक जागेंतू एक वेळारी दोन देव दोन परम भगवंत ओट्टू एकत्र असती आणि एकच वेळारी जगन्नाथ भगवंत पूर्ण ऐश्वर अनुभव करता असतानाची पूर्ण माधुर्याचे अनुभव करता असती कशी कशी ते कळचे आमका. त्यामुळे बाह्य अवस्थेंतू ऐश्वर अस बाह्य अवस्थेंतू बाह्य दृष्टींतू अलंकार घालचे असती ऐश्वर अनुभव करचे असती छप्पन भोग राया मणग्रापचे असती छप्पन भोग अनुभव करचे असती आणि भित्तरी हृदयांतू वृंदावनाचे उडगास करचे अस अंतरी मनांतू अंतरा हृदयांतू अंतर मनांतू वृंदावनाविषयांतू अति उत्कट भाव अनुभव करचे अस तशी त्या जगन्नाथाला अद्भुत रूप त्या जगन्नाथ अद्भुत रूप कळचे का तरी आचार्य दय जाव का तांगेल करुणा जाव का त्या करुणेशिवाय जगन्नाथाला या अद्भुत रहस्यमय रूप आमकां केद नाही कळचे साथ दिना. तर कृष्णदास कविराज गोस्वामी सनातन गोस्वामी आणि आमगेले संप्रचय आचार्य गौर गोविंद स्वामी तांगेले एक बुक अस एम्बँकमेंट इन सेपरेशन तांतू प्रधानी या रहस्य वर्णन केलेलं असं सकळ शास्त्रा श्लोक उद्धृत करून त्यांनी सांगितलं असं की जगन्नाथपुरील देव म्हणारी एकाकडेनं ऐश्वर बाह्य अवस्थेंतू आणि अंतर अवस्थेंतू माधुर्य हा जी लायक मिलन जगन्नाथपुरी असं अशी जगन्नाथपुरीचे रहस्य असं. आता आणखी 15 मिनिटं बाकी असं ती तर शेवटचे रहस्य स्पर्धा आहे त्या भारी उत्कट रहस्य असं जगन्नाथपुरीचे रहस्य की जगन्नाथपुरीतून रथयात्रा कशी निर्माण झाली जगन्नाथपुरील स्वरूप कसे निर्माण झाले त्या म्हणाले वृंदावनांतल्यानं केदनाई राधा राणी गोपी बाहेरपणी त्यांनी केदनाई त्यांना आदेश नाशिलो कृष्णाला आदेश नाशिलो कृष्ण सांगितलं अव्यत्त यत्त म्हणून पण त्यांना केदनाई आपही नाही पण कृष्णाक मस्त वर्ष 115 वर्षापाशी चढ वर्ष विरह अनुभव करून 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 मस्त कष्ट झाला कृष्णाकही पण तांगेली सुरक्षा ही तपळून कृष्णानं ते जग जाहीर केदनाई करणी तांगे तागेल मोगू यशोदा वैरी नंद महाराज वैरी राधे वैरी गोपी वैरी अशील मोगू कृष्णानं ॲज अ स्ट्रॅटेजी ॲज अ राजनीती त्या मुद्दाम त्याने व्यक्त करणी पण तक्काय भितर ते सहन जायनाशिले म्हणून सूर्यग्रहणानिमित्त कोरणू सूर्यग्रहणाक कशी पुरे जगत्य नयंतू येतात ती आणि सरोवरा येतात ती त्यांना त्यांनी सूर्यग्रहणानिमित्त करणू सुरक्षे विचार करणू सकळांक आमंत्रण दिला त्यांना वृंदावनांतू तागेल लेटर आयलं लेटर की तुम्ही सकळांनी कुरुक्षेत्र येऊ का थंय हांव येत अस त्यांना आम्ही सकळांनी वाट उपास मेळ येत लायक करून सुरक्षित रूपानं सकळांना मेळ येत आणि उद्धवा सांगून दौरले असं की उद्धवा केदना हांनी पुरा येता पळय त्यांना तू वे तांगेल मेगेल उठू मिटींग को जा लायक करून अरेंज कर का. आता वृंदावनांतू मिटींग झाली की कोण कोण वच्चे सकळांक निमंत्रण अस पण तांतू वृक्ष पक्षी हांका एकच एक भ्रम आशिलो त्या म्हणजे कृष्ण एक पंता एक वनांतू लीला करता आशिलो कृष्ण असताना 12 वर्ष ते आशिलो 51 वर्ष 52 दिवस आशिलो त्यांना आज ह्या वनांतू फल्ले त्या वनांतू पैर त्या वनांतू तर तांका एक मन आशिले की आमगेल केदना टर्न येत पळय त्यांतू आमगेले येता आज आमगेले तर ना म्हणजे अनेकही वन असतो असे तांगेले मना एक भ्रम आशिलो कृष्णानं वृंदावन सोडून मथुरे वचून झाला पण वृक्षांक वनांतू कसं भाव मना अस की तो हांगा अस खाई अनेक वन असा पुरो आणि सान चेडू असेल पळय ग्वालबाल गोपाल त्यांनी सान असेल ती तंगळे मना कसा भाव अस की कृष्ण आमका मध्ये तू खेळ सोडू खाई पुढे गेला पण तो आज खंडी येता असा पुरो पण त्यांनी नित्य खेळचे होते असले हेच विचार करू की तो खाई निपवून बसला तो येता अशी म्हणून तांगेल भ्रमांतांनी आशिली ती आणि गायक कशी वरची जायना कारण गायक पुरक अशी वरचे लाखो लाखो गायन तू म्हणून सकड वॉर्ड वॉर्ड गोपालांनी वटून मिटिंग केल्या की नंद महाराज आणि वडले वडले गोपाल त्यांनी वच्चे यशोदा माई आणि वडले वडले गोपीज त्यांनी वच्चे आणि यंग गोपीज कृष्णाले प्रियकर गोपीज त्यांनी वच्चे बाकी ग्वाल बाल आणि रुख आणि पुरा वन आणि थंय राबचे आणि गाय आणि पुरा थंय राबचे तर कोण कोण गेले कृष्ण तू प्राय झालेलं गोपी प्राय झालेलं गोपाल आणि यंग गोपीज हांनी मागीर निर्णय घेऊन थंय पावली तू कुरुक्षेत्राक आता तुमकां खरं गोत आसा थंय गेले मागीर तांणी तांगेले मनान तूं कोण आशिल्लें तांगेले मनान तूं तो कृष्ण आशिल्लो इकर वर्स प्रायेचो खंयचे अवस्थेन तूं वृंदावन सोडून गेला त्या कृष्ण मनां आसा ती ताजे मदें कृष्णाक केन्ना पळय न्ही कृष्णान वोट जावं न्हू वार्डीक कोर न्हू 16,108 बायलो कोर न्हू द्वारकाधीश जावं न्हू राय जावं न्हू मस्त परिवर्तन जाला तांणी तें पुरो पळय न्ही तांगेले मनान तूं तोच कृष्ण सान कृष्ण बड्डी घेवन गायक हाकता आशिल्लो मुरली घेवन वाजयता आशिल्लो तो पुरो तांगेले मनां आसा आनी त्या कृष्णाक तांकां भेटचें आसा त्या भाव घेवन तांणी थंय वचत ती थंय पावले मागीर हांगेले गांवाचे पुरो आवंगाले गांवां स्वरूप विलेज गर्ल्स विलेज पीपल दे आर गोईंग इन सिटी तांणी पुरो सिटी एटमॉस्फियर कुरुक्षेत्रांत तूं आनी तांगेल्या आश्चर्यान तूं आनी तांगेल्या एम्बरसमेंटान तूं भर घालचें कितें तरी तांकां दूर दाखोवन मस्त रथ देख पडटा ती रथ तेर देख पडटा तेरा यंत्राक सैनीक आसात मस्त पुरो सिक्युरिटी प्रोटोकॉल घेवन राजदंड घेवन सैनीक राबिल्ले आसा ती हजारो सैनीक राबिल्ले आसा ती ताजी मागशी एक रथ येता आसा अतिशय दिव्य ऐश्वर्य संपन्न रथ आनी तूं नंदी घोष ताजेरी कोण की दिव्य पुरुश राबिल्लो आसा रायाल वेश घाल न्हू रायाल मुकुट घाल न्हू भांगरा ऑर्नामेंट घाल न्हू झकझक झकझक आवंगाल घाल न्हू तांतूंतल्यान कोण की महापुरुश राबिल्लो आसा मागीर लायक कोण पळयल्यार कळ्ळें की तो कृष्ण आसा पण तो आमगेल कृष्ण न्ही आमी ताका हत्ता बड्डी घेवन हत्ता मुरली घेवन चप्पल घालनाशी गाय चरतान पळयलो आशिल्लो हो कोण कृष्ण आमकां गोत्त ना हो कृष्ण आमकां कृष्णाक ह्या रुपान तूं पळोवचें ना आशिल्लें आमकां ताका पळोवचें आशिल्लें गोपाल कृष्ण रुपान तूं अशी मनान तूं भारी कश्ट जाला मनान तूं एक कृष्ण आस ताका त्या रुपान तूं पळोवचें मन आस पण दिसता विंगड तो आनी आश्चर्य भर म्हळ्यार ताजी मागशी मस्त रथ येता ती तांतूं झग 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 आवंगाल घालिल्ले मस्त भायले मनशां आसा ती क्वीन्स ऑफ द किंग तेन्ना कळटा की ह्या तागेले पुरो बायलो आसा ती आनी पुरो मंत्री आनी तागेले पुरो रथ पुरो अशी पुरो मस्त गर्दी आसता तूं आनी मस्त दूर आसा ते तांकां मना विचार आसा की आत्तां वचून कृष्णाक आलिंगन दिवका म्हणून पण त्या आलिंगन दिवचे खातीर मद्यान तूं हजारो ज्ञान आसा ती ते पुरो पार करून वचचें जायना मनान तूं मस्त कश्ट आसता ती कसं म्हणून कळना कशें करचें हे पुरो गर्दे भितर हे पुरो सिक्युरिटी प्रोटोकॉल ब्रेक करून तागेले वट लागीं कशी वचचें म्हणून गोत्तू ना आनी तो दूर धरून पळयता आसा आनी स्मायल दिता आसा पण त्या स्मायलान तुका अर्थ ना कारण ते स्मायल तांकां नाका आशिल्ले तांकां गोपाल कृष्ण जावको आशिल्लो द्वारकाधीश कृष्ण जावको नाका आशिल्लो तेन्ना उद्धवान तांगेले ती बिकट अवस्था पळयल्या उद्धवा तांगेली मागीर मिटींग समज करून लायक अरेंज करी म्हण तांणी मागीर ते मस्त काण आसा एक विंगड मिटींग यशोदा आणि नंद महाराज हांगले वट जाल्ला एल्डर गोपाज अँड गोपीज सेपरेट मिटींग सेपरेट भाव आमी आजी डिस्कस करूया स्पेशल मिटींग अरेंज वीथ ओनली गोपीज उद्धवा सांगून कृष्णान त्या गवजे भितरी वेळ काणू भायर वचून ते पुरो विधी आनी पुरो केला सूर्यग्रहण आनी स्नान आनी पुरो पुजा आनी पुरो ते नियम पालन केले मागीर चिके जनता हॅप्पी जाल्या मागीर मदेंत वेळ काणू उद्धवा सांगून गुप्तपणे ताणी भायर वचून एक विशाल महालांत राधा आणी गोपीज हांगा सगळ्यांत मिटींग केला तेन्ना कसं जालें राधा सकाळ पळोवन राबल्या सकड गोपी सकाळ पळयता ती तेन्ना ललिता सांगले राधा पळ गो कृष्ण आयला तेन्ना राधा ती अवस्था पळयली कशें बाई केस पुरा सोडलेले कैसा तू पूरा यू नो व्हेन व्हेन योर हेयर बिकम लस्टरलेस तक खान समना जेवण समना नींद समना तेन आमगेल केस कशे जाता ती ड्राय अँड लस्टरलेस तशी पुरा केस सोड बसल्या ती इतली शरीर बारीक जाला सपूर जाला ती खाल्ल्या पिल्या मेरी हाड्डा आणि ह्या मात्र डोळे एकदम भितर गेल्या ती अशी पुरा क्रश जावं न्हू हा हांव सांगले फकत तुका ते तनुक क्षीणता ते पुरा अवस्था तांगले आस शरीर क्रश जावन आस दुखी जावन आस चेहऱ्यार दुख्ख दिसता आस आणि गळ सकाळ करून बसलेलं आस तेन्ना कृष्णाक ती अवस्था पळोवन भारी दुख्ख झाला आणि शरीराचे विंगड विंगड परिवर्तन झाला शरीराचे तेन्ना ललित म्हणाले राधाराणी पळ गो कृष्ण आयला तर त्या कृष्णान रूपच पळय महाभाव झाले रूप तर राधाराणीक त्या अवस्थे पळोवन इतलो मोग निर्माण झाला इतलो मोग निर्माण झाला की महाभाव परमोच्च प्रेम प्रकट झाला आणि त्या अवस्थेन तू ललित म्हणता राधा पळ गो कृष्ण आयला तेन्ना राधेन एक पंत गळ वर्त केला वयर करून कृष्णा पळयला आणि आमगेल डोळ्यान तू तिगेल डोळ्यान तू त्या पुरा स्वरूप स्वीकार करून ग्रहण करून हृदया भितरी बसयला आणि अपास डोळे बंद करून गळ सकाळ केला आचार्य सांगता ती ताजो अर्थ कसो न्हय की कृष्णाक इतले वर्सा मागीर पळयल मागीर कृष्णाला शरीरांत तूं विचित्र परिवर्तन जाल्लें आनी त्या परिवर्तनान तूं प्रेम करता जेन्ना कळटा की हे मोगा परिवर्तन मोगा निमित्त जाल्लें परिवर्तन मोगा निमित्त निर्माण जाल्ले महाभाव प्रकाश म्हणून राधाराणी ते जाणीव जाता अनुभव जाता अनुभव आणि ते अनुभव जाल्लो ते दिव्य स्वरूप प्रेमाल स्वरूप दोळ्या दाखोवन भितर घेवन स्विकार करून हृदयान तूं स्थापन करून ते अपास केन्ना पळोवचा मेळटा म्हणून गोतना आज इतले वर्सां मागीर कृष्ण पळोवचा मेळटा आनी केन्ना पळोवचा मेळटा म्हणून गोतना त्या खातीरी त्या रूप हृदयान तूं स्थापन करून ताजी वैरी डोळ बंद करून राधाराणी चिंतन करता आस आणि त्या रूप पळोवन कृष्णाक बोध चुकला अपास कृष्णाक राधे राधे म्हणून बोधार हाडला अशी नमुन्यान तूं राधा आणि कृष्णा भितरी संवाद जाला राधेक कृष्णान सांत्वन दिल्या की हांव येत आसा म्हणून आनी राधान सांगला तिका की तूं इतली वर्सां आमकां मेळ्ळी आज तूं मेळता आसा आमकां पण कसं प्रयोजन हांगा तुगेल हातान तूं मुरली ना तुगेल हातान तूं गाय हाकची स्टीक ना लकुटी तुगेल मात्यार मोरपुंख ना तुगेल सकाळ पितांबर ना तूं राजवस्त्र घाल्लेलं आसा तुगेल गळान तूं गुंजमाला ना हंतो तुगेल मागशी यमुना ना तुगेल मागशी गोवर्धन पर्वत ना तुगेल मागशी वृंदावन धाम ना तूं आसवई पण तुगेल बट्टू कसं कसं आसुका ते हांग कसनय ना तूं कसं खातीर हांग राबला आमगेल मनांत विचार आस की तूं हें आमकां उपदेश करचे पशी सांत्वन करचे पशी तत्वज्ञान सांगचे पशी सीदा वृंदावना येवेत दशमस्कंदान तूं 82 चॅप्टरान तूं 48 वर्स आस तांत तूं सांगिल्लें आस की तुगेले जे चरण कमल आस पळय ते तूं आमगेल हृदयान दवरका येता म्हळ्यार आमगेल मन वृंदावन आनी तुगेले चरण थंय आसका हांगा कसल्याक कुरुक्षेत्रान तूं द्वारकेन तूं मथुरान तूं तुगेले चरण कमलाक कसलेंय काम ना हांगा तुगेले चरण कमला खातीर बेस्ट जागा वृंदावन वृंदावना भुमी वृंदावना रज तुगेले चरण कमला स्पर्शा खातीर आतूर आस थंची गाय तुका पळोवच्या खातीर आतूर आस तुगेले वट्टू उपास जंगलान तूं चर्चे खातीर वच्च्या खातीर आतूर आस तुगेले मुरली आवाज आयकुच्या खातीर पुरा पक्षी गाय मांकड पुरा मोर पुरा आतूर आसा ती कसं खातीर हांगा आस तूं हांगा राबून कसं करता तूं तुगेले भित्तवेली एकय प्रवृत्ती हांगा प्रकट करच्या खातीर साध्य ना तुका तूं कृष्ण तूं मुरली कृष्ण तूं गोपाल कृष्ण तुगेल खंयची प्रवृत्ती हांगा प्रकट जावच्या खातीर अनुकूल वातावरण ना म्हणून तूं आमकां तत्वज्ञान सांगू नाका आमी योगी नाही आमी ध्यान करतले नाही आमी तपस्वी नाही आमी संसारा पडले भितरी आशिल भायले मनशो आमकां तुगेलें तत्वज्ञान कळना आमकां एक कळटा आमगेल मन आमी तुका दिला आनी आमगेल मनाचें वृंदावन आसा आमगेलें हृदय वृंदावन आसा योगी लोक तपस्या करून तुगेल चरण कमल तांडून घेऊन हृदयान तू दवरता ती. आम्ही योगी नाही, आम्ही तुका विनंती करता ती की तू स्वतः जाऊन तुगेल चरण कमल आमच्या हृदया दवर का. म्हणा रे ताची मतितार्थ अशी म्हणा री तू या पुरा सोणू वृंदावना येऊ का. अशी त्यांनी इनडायरेक्टली सांगले असं, सारकायस्ट केली टॉन्ट बावन सांगले असं की ब्रह्माक तुका निर्माण केलेले आशिले, हा तुगेल्या नाभी दाखनू कमल निर्माण जावन तू ब्रह्मा जन्म दिला. ब्रह्मा अंधकार आशिलो, अज्ञान आशिलो, त्यांना तू ब्रह्मा ज्ञान दिला, त्यांना ब्रह्मान सेव करू सुरू केल्या. आम्ही ब्रह्म नाही, आम्ही तुगेल पट्टा दाखवून आले, मी कमळा दाखवून निर्माण झालेली मनुष्य नाही, आम्ही गावची मनुष्य, आम्ही सिंपल हार्टेड मनुष्य. आमक पुढं कसं नाही गोतना, आमक योग गोतना, ध्यान गोतना, तपस्या गोतना, कसं नाही आमक गोतना. आमक एक गोत असं तू आमगेलो गोपाल कृष्ण, आणि आम्ही तपस्या करून तुगेल चरण कमल निंगिना ती, आम्ही तुका आदेश दिता ती की तुगेल चरण कमल तू वृंदावना दवर का म्हणून. त्यात आमगेल भाव पळवून कृष्ण भाव विभोर झाला, आणि तरी कृष्ण त्यांना त्या मूडांना तत्काळ वृंदावना वचे. त्यांना त्यांनी मना भितरी व्याकुळ जाऊन कृष्णाला रथाक तेराक दोरी बांधून तांडील अस. कसे सांगचे भाव मागत ना, कसे वर्णन करचे की राधा राणीने व्याकुळ झाल्या, राधा राणी विनंती करून गोपीने विनंती केल्या की आत्ता येऊ का म्हणू, पण कृष्ण आत्ता येऊच तयार ना, राजवस्त्र कारण राबील असतही. त्यांना अति व्याकुळ जाऊन मग राधेन आणि सकाळ गोपींनी मनांत्या मना भितरीची मनांतूची मना पटला भितरी दोरी घेऊन त्या रथा बांधल्या, आणि बांधून तो रथ तांडिला. खय दाखवून कुरुक्षेत्र दाखवून तांडून तो हृदय हाडला. कृष्णा कुरुक्षेत्र सोडू तू वृंदावना येऊ का, कसं काय तरी हंगा टाइम वेस्ट करतास तू, सक्कड त्याग करून तू ऐश्वर त्याग करून पुराय नक्क झालेलं पुरा त्याग करून तू वृंदावना येऊ का. औपासिक पण तू मुरली वाजू का, औपासिक पण तू गाय घेऊन वन्ना वाजू का, औपासिक पण तू आमगल घरला येऊन लोणी खांपू का. या पुरा रोण 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 त्यांनी तो तेर तांडील अस. ती संकल्पना रथयात्रा संकल्पना, त्या खातरी रथयात्रा आम्ही महोत्सव करता. ती कसन भाव असायची भितरी की कुरुक्षेत्रा भितर असेल कृष्ण ऐश्वर संपन्न कृष्ण तक्क मोगान त्यांनी तांडील असं आणि वृंदावना घेऊन असं राहतं. आणि ह्याच खातिरी जगन्नाथ भगवंत वर्षा एक पंता 7 दिवस वृंदावना वत्ता. ती इथे म्हणाली गुंडीच्या मंदिर गुप्त वृंदावन, थै वृंदावनांतू वृंदावना भाव आशिले गोपीज आणि राबता ती. आणि ताणे अनेक निमित्त असं जगन्नाथानं गुंडीच्या देवीक वरदान दिलेलं असं. जगन्नाथानं जगन्नाथाला वरदान मांगिलं असं इंद्रदुन की मका पुत्र जावचं नका, मका मिगेल पुत्रा वटू आसक्ती जाऊन तुगेल वैरी आसक्ती ऊण करच्या ना, म्हणून मका पुत्र नका, मका पूत नका. देवानं तथाच तू म्हणलेलं असं. तर पतिव्रता देवी म्हणता अरे मिगेल मिगेल ब्राह्मणानं मका निमगेल शिवाय वर मागून झाला, आता हा कसं करचे, आता मग पूतू ना देवा मागेल तू पूत जाऊ का म्हणून. देव म्हणता की तू मगेल पाचची मौसी मा आणि तुक भेटू का तरी हा वर्षा एक पंत 7 दिवस सगळं येऊन राबता, त्या खातिर रथयात्रा जात असं. तर त्यानिमित्तानं देव ऐश्वर संपन्न जीवन हंगा 352 दिवस अनुभव करत असं आणि 7 दिवस थै वचून राबता. आणि पुरा वृंदावना गोपी तांगेल पुरा मोगान केलेलं जेवण खाता, तांगेल बटू वनांतू गौचारण करता, तांगेल बटू प्रेमा आदान प्रदान करता. तर तोच भाव असं म्हणजे एक जागेन तू शंख क्षेत्र पुरुषोपत क्षेत्रांतू जगन्नाथपुरी तू एक कडेनं एक बदेनं ऐश्वर कुरुक्षेत्र 10 किलोमीटर मुखार गेले मागीर गुप्त वृंदावन गुंडीच्या मंदिर एक जागेन तू 2 नमुन्या भाव विंगड विंगड काळांत तू देव अनुभव करत अस. ती तर या रहस्य जगन्नाथपुरीचे म्हणजे सूक्ष्म रूपांतू प्रथम रथयात्रा खे झालेली सक्कड गोपीच्या हृदया भीतर झालेली इन द हार्ट ऑफ ऑल द गोपीज द फर्स्ट रथयात्रा टूक प्लेस. आणि ती हृदयांतू संपन्न झालेली सूक्ष्म रथयात्रा ती बाह्य स्वरूपांतू आता राखडा रथ कोरणू 16 चक्र 12 चक्र 14 चक्र म्हणून कोरणू आम्ही तांडी जाती. पण त्याचा भाव कसं नसं त्यामुळे कृष्णाक ऐश्वर्या अवस्थेन तुल्यान मोगान तांडूचे असं वृंदावना अवस्थे खातरी. आणि सकाळ लक्ष एक असं की कृष्णान वृंदावना येऊ का, आमगेल देवपण विसर न्हू एक गोपाल म्हणून आमगेल उठरापू का, आमगेल लोणी खांपू का, एक सान चेडवा म्हण राबू का, हाऊसोल दूध पिऊ का, अशी पुरा तांगेल मनात विचार असा. दॅट इज कॉल्ड एज माधुर्य. त्या माधुर्य अवस्थेन तू तांडूचे मेरी हे दिस इज द टसल बिटवीन ऐश्वर्य अँड माधुर्य. ऐश्वर्य आणि माधुर्य हांतू भितर लिहाय युद्ध असं मोगा युद्ध. तर तू केदनाही प्रतिपंता माधुर्य माधुर्य गेट्स विक्टोरियस. सो दिस इज जगन्नाथपुरी, दिस इज वृंदावन. आमकां कळचें कशें म्हणणार रथयात्रेचें मूळ खंय आसा, रथयात्रेचें मूळ वृंदावना भितर आसा. रथयात्रा सिक्रेट इज हिडन इन वृंदावन धाम. तेच वृंदावन धाम ताचो भाव ताचो मोग आस्वादन करचे खातीर कृष्ण केदनाय व्याकूळ असं. त्यामुळे रापच्या असं ऐश्वर घेऊन मना भितर कसं नसं, सकाळपाशी व्हडलं कसं नाही, बाह्य स्वरूप नाही. आम्ही सुद्धा कसे दिसता म्हणून इम्पॉर्टंट ना, आमगेले मना भितर कसं चालला, दुःख असं की सुख असं की मोग असं की मना भितर कसं भावना असं, ते मात कृष्ण पळयता. आमगेल जीवनांतूय मना भितर अस्तित्व असं पळय ते महत्वपूर्ण असं. आम्ही बाहेर कसे दिसता ती गोर असते ती काळ असते ती की धनवान असते ती गरीब असते ती तक महत्व ना. मना अवस्था कसं असं, संतोष असं की दुःख असं की कष्ट असं की जाळ असं ती, ते महत्वपूर्ण असं. तशी जगन्नाथाल्या मना भितरी वृंदावनाबद्दल मोग असं, त्यात आगेल अस्तित्वाचे सार असं. दॅट इज द एसेन्स ऑफ द अस्तित्व ऑफ द लॉर्ड. त्या आमकां कळल्यार आमगेलं जीवन सफल असं. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. तर या पुरा रहस्यमय भाव आमकां कळकाप जाल्यारी एक एकू मार्ग असा, तो म्हणल्यार संत आश्रय, साक्षात्कार प्राप्त संत आश्रय. कोणाक संतांक, कोणाक महाजनांक, ऋषी मुनीला आमकां आश्रय घेऊ का आणि तांगेल आश्रयांतू आम्ही देवाल नावाल जप करता. केदना आम्ही तांगेल आश्रय घेऊन देवाल नावा जप करता ती, तेदना आमकां रहस्य हगूर हगूर कळटा. आत्ता आम्ही सांगेल मात्र ॲज थिअरी, ॲज रेड फ्रॉम बुक्स, ॲज हर्ड फ्रॉम लेक्चर्स. ताजी अनुभूती जाऊ का असल्यारी आम्ही नित्य नियमानं प्रामाणिक जाऊन शुद्ध हृदयानं देवाल नाव घेऊन जप करता आणि श्री गुरुले आशीर्वादानं तांगेल आज्ञा पालन करता. आमगेल संपूर्ण जीवन तांगेल आज्ञे पालन करना भितरी असका. केदना आमगेल 100% लाईफ तांगेल आज्ञापूर्ती खातीरही समर्पित असं. आणि आताची वटू साधना असं, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असं, त्यांना हगूर हगूर आमगेल हृदय पटला भितरी आमकं या रहस्य अनुभूती रूपानं प्रकट जाता. ताजे खातीर ही कहाणी आमकां सदैव ऐकता राबुका. आज ऐकल्यारी आज आमकां कितली पर्सेंट कळटा म्हणून गोत ना, आणि मुखारी साधना करून ऐकल्यारी आनी चड कळटा. अनेक वर्सां ऐकल्यारी उपास अनेक चड कळटा. ताजी अनुभूतीन तूं वाड जाता, ती आमकां अनुभूतीन तूं वाड जावका ती अगत्य आसा. सकाळपाशी महत्वपूर्ण अनुभूती, स्पिरिच्युअल रियलायझेशन. केदना आमगेली अनुभूती जाता, वृद्धी जाता, तेदना आमगेली बद्द आध्यात्मीक प्रगती जाता. आणि संत कृपा आणि आध्यात्मिक साधना आणि नित्य नियमानं हरिकथा ऐकूचे नियम दवरल्यारी निश्चित रूपानं ह्या रहस्यमय कितलं रहस्य असतं देवालय आमगेले ते पुरा आमगेल हृदयांतून प्रकट जातात. हरे कृष्णा
हरे कृष्ण. कोणाकडे कसले